गीत रत्न अध्याय 2 ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे. मी शारोनाचे कुंकम पुष्प आहे, दरीतले कमल पुष्प आहे. पुरुष तिच्याशी बोलतो, जसे काटेरी झाडात कमल पुष्प तसे माझे प्रिय इतर मुलीमध्ये तू आहेस. स्त्री स्वतःशी बोलते, जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडामध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली. त्याने मला मेजवानीच्या घरात आणले आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते, मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा, कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाली आहे. ती स्त्री स्वतःशी बोलते, त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला अलिंगन देत आहे. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे, येरुश्लेमीच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरिणीच्या आणि रानमृंगांची शपथ घालून सांगते की आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका. ती स्त्री स्वतःशी बोलत आहे, मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे डोंगरावरून, उड्या मारत टेकड्यावरून बागडत येत आहे. माझा प्रियकर मृगासारखा हरिणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे. खिडकीतून डोकवणाऱ्या झरेकातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा. माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये उठ, माझ्या सुंदरी ये, आपण दूर जाऊया. बघ, आता हिवाळा संपला आहे, पाऊस आला आणि गेला, भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे. अंजनाच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवत आहे आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत, ती सुगंध पसरित आहे. अगे माझे प्रिये, माझी सुंदरी वूट, आपण आता दूर जाऊया. माझ्या कबुतरा, उंच कडावरच्या खडकात लपलेल्या पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे. ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे, आमच्यासाठी कोल्यांना पकडा. लहान कोल्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे कारण आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत. ती स्त्री स्वतःशी बोलत आहे, माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे. तो आपला कळप कमळांच्या मध्ये चारित आहे. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, शोळप्याची वेळ येईपर्यंत आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वयोगाच्या पर्वतावर हरिणीसारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फिर.